त्याला भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले की मज हसावे एकदा किंवा तरी मी वचन कवितेला दिले, एकदा किंवा तरी मी वचन कवितेला सावी